नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात येत्या सोमवारी 20 मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या 13 मतदारसंघांचा समावेश असून या ठिकाणचा प्रचार आज संपत आहे. या टप्प्यातल्या मतदानासाठी 24,579 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. राज्यातल्या 13 मतदारसंघात 2,46,69,544 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, तर 264 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, रोड शोच्या माध्यमातून जोरदार प्रचार करत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल नाशिक शहरात सभा घेतली. महाराष्ट्रात येणारे उद्योग हे गुजरात राज्यात पळवण्यात आले अशी टीका त्यांनी यावेळी केली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. ठाणे इथं आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून मोटारबाईक तसंच पायी प्रचाराच्या रॅली काढल्या जाणार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नरेश मस्के यांच्या तर आमदार आदित्य ठाकरे हे राजन विचारे यांच्यासाठी बाईक रॅली काढणार आहेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील आज ठाणे इथं सभा होणार आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. राज्यातल्या 48 पैकी सुमारे 46 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास खरगे यांनी यावेळी व्यक्त केला. ही निवडणूक जनतेची असून जनता ही लढत असल्याचं ते म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचं वैभव परत आणू असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, तर शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोक वैफल्यग्रस्त झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली. अनिल देशमुखांना भाजपनं मंत्रीपद देण्यास नकार दिल्यानं ते तिथं राहिले असल्याचंही त्यांनी सांगितलं. तटकरे यांनी नाशिक पालघर मतदारसंघातल्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि विधानसभा सदस्यांबरोबर बैठका घेऊन संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या 1147 गावात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी दुष्काळी उपाययोजनेतून थकीत वीज बिलात 33.5% सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातल्या 2,74,479 शेतकऱ्यांना 86,16,66,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना कोरियाच्या जोडीशी सध्या सुरु आहे. सात्विक चिराग जोडीनं काल मलेशियाच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांचा उपांत्य फेरीतला सामना आज थायलंडच्या जोडीशी होणार आहे. जागतिक टेबल टेनिस फिडर स्पर्धेत भारतीय जोडी पोयमती बैसय्या आणि आकाश यांनी मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी स्वदेशी जोडी अनिर्बन घोष आणि स्वस्तिका घोष यांच्यावर चुरशीच्या लढतीत 3-2 असा विजय मिळवला. उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड हडपसर नांदेड विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. नांदेड हडपसर साप्ताहिक विशेष गाडी 22 मे ते 26 जून पर्यंत दर बुधवारी नांदेड इथून रात्री 9 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, औरंगाबाद, मनमाड, अहमदनगर, दौंडमार्गे हडपसर इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 11:20 पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी 23 मे ते 27 जून पर्यंत दर गुरुवारी हडपसर इथून दुपारी 3:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4:30 नांदेडला पोहोचेल. मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे 5 दिवस वादळी वारा, मेघगर्जना तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून विभागाच्या तापमानातही 3-4 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असल्याचं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.